चीनीमंडी.com पॉडकास्ट।
नेपाळ साखर कारखाना बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना ऊस थकबाकीची चिंता। ऊस शेतकऱ्यांनी बंद पडलेल्या श्रीराम साखर कारखान्याकडून आपल्या उर्वरित थकबाकीसाठी सरकारला हस्तक्षेप करण्याची मागणी केली। कारखाना 26 जुलै पासून बंद आहे, ज्यामुळे ऊस शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत। शेतकऱ्यांनुसार एकट्या रॉथहट जिल्ह्यातील ऊस शेतकऱ्यांचे 410 मिलियन रुपये देय आहेत। रॉथहट येथील गरुडामध्ये संचालित सर्वात मोठे साखर निर्मात्यांपैकी एक श्रीराम साखर कारखान्यांनी जवळपास 2.5 महिने पहिल्यांदा आपले दिवाळे निघाल्याची घोषणा केली। गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या आर्थिक घाट्याचा दावा करून कंपनीच्या व्यवस्थापनाने कारखान्याला स्थायी रूपात बंद करण्याची घोषणा केली। संसदीय उद्योग वाणिज्य श्रम आणि उपभोक्ता कल्याण समितीला एक निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या एका समूहाने सरकारकडून थकबाकीचा मुद्दा सोडवण्यासाठी पाऊल उचलण्याची मागणी केली। साखर कारखान्याने 2014-15 पासून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे पैसे न भागवल्याची सूचना दिली आहे। शेतकऱ्यांशिवाय कारखाना व्यवस्थापनाकडून आपल्या कर्मचाऱ्यांचे 40 मिलियन रुपये देय आहेत। शेतकऱ्यांच्या नुसार कारखाना मालक शेतकरी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगत आहेत की कारखान्याची संपत्ती विकल्यानंतरच त्यांचे पैसे भागवले जातील। रॉथहट जिल्ह्यामध्ये जवळपास 18,000 ऊस शेतकरी आहेत। शेतकऱ्यांनी सरकारकडून साखर कारखान्याच्या पुनरुद्धार करण्याची मागणी केली आहे।